हेलो,
हेलो।
कसं मी अर्चना बोलते आहे ब्रांच पे स्कीम मधून। हा सर, आपण ते मागे 18 सिनियर सिटीजन साठी बोललो होतो। हा सर, तर आपलं काही डिसाइड होऊ शकतं आता? तुम्ही अजून नागपूरमध्येच आहात का सर? ओके ओके, हा मग मुलीचा नंबर देऊ शकता का? मी त्यांना बोलवून घेते इथे। किंवा मी तुम्हाला व्हिडिओ टूर करून दाखवलं सगळं तर चालू शकेल का? मग तुम्ही बुकिंगचा विचार करू शकता का? हा, मी तुम्हाला सगळे फोटोज पाठवलेच होते ना तिथल्या कशाचे। हो, बघा सर, कारण कसं आहे आता आमच्या लॉकडाऊन मध्ये तुम्हाला फक्त 35,000 रुपये बुकिंग अमाऊंट भरायची, टोकन अमाऊंट। पण तुम्हाला याच्यात फायदा हा होईल की तुम्हाला डिस्काउंट चांगला मिळेल, आणि एकदा तुम्ही प्रत्यक्ष बघायला आला तर तेव्हा मग आम्हाला त्याच्यानंतर मग आपण तुमचं कन्फर्मेशन घेणार आहोत। म्हणजे आणि इनकेस तुम्हाला आल्यानंतर काही प्रॉब्लेम आला, आवडला नाही तर पैसे परत रिफंड केले जातील। पण आता तुम्ही 30,000 किंवा 35 ते 35,000 रुपये टोकन देऊन दिला तर तुम्हाला डिस्काउंट आपण देऊ शकतो। म्हणून म्हटलं तुम्हाला सगळं पाठवलंय, त्यातला एखादा कुठला फ्लॅट कुठल्या फ्लोअरचा। हा हो चालेल, कारण आता कसं हे इतकं ह्याची पाणी सिच्युएशन आता कितीपर्यंत लांब राहील सांगता येत नाही। तर आमचे बरेच कस्टमर काय करतात की ऑनलाईनच बुकिंग करून घेतात, त्याच्यात त्यांना डिस्काउंटचा फायदा मिळतोय, आणि एकदा ते प्रत्यक्ष येऊन बघितलं की मग कन्फर्म करणार तसं। ठीक आहे। नाही नाही कसं घ्यायचं? असं तर माझ्या ऐकण्यात नाही आहे, 1% घेतात सर। हो, बरोबर। नाही आमच्याकडे असं काही परसेंटेज लोक वगैरे नाही, ते काहीही सांगतात लोक। हा बरोबर, आम्ही कुठल्याही आता ब्रोकर्स वगैरे नाही आहेत, आपलं डायरेक्टच असायचे। चालेल सर, मी तुम्हाला कधी कॉल करू पुन्हा?
2-3 दिवसांनी करा, 4 दिवसांनी करा।
ठीक आहे, मग पुढच्या एक रविवारी करते म्हणजे।